स्तोत्र संहिता अध्याय 97। परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी आनंदित हो, अनेक द्वीप समूह आनंदित हो, ढग आणि काळोख त्याच्या भोवती आहेत, नीती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत, अग्नी त्याच्या पुढे चालतो आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो, त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले, पृथ्वी हे पाहून थरथर कापली। परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेण्यासारखे वितळते, आकाशाने त्याचा न्याय जाहीर केला आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले। जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले। अहो सर्व देह हो, त्याच्या समोर नमन करा। सिय्योनने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा तुझ्या न्यायामुळे यहुदाच्या नगरांनी आनंद केला। कारण हे परमेश्वरा सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस, तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस। जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही सर्व वाईटाचा द्वेष करा। तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो। नीतिमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे। अहो नीतिमानांनो, परमेश्वरा ठाई आनंदी व्हा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या।